93.5 रेड एफएम वर 9:24 मिनिट झाले. तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये स्वच्छता गृह आणि स्वच्छता गृहांमध्ये वाचायला मिळणार साहित्य, अश्लील स्वरूपाचं हे साहित्य. आणि याच साहित्याला वाचल्यानंतर ई ऊ पासून वा पर्यंत रिएक्शन वाचायला मिळतात, पाहायला मिळतात. अक्षरशः नको नको ते स्लोगन्स, नको नको त्या पद्धतीनं डिस्क्राईब केलेल्या काही पर्सनल मुवमेंट्स, या सगळ्या गोष्टींचा समावेश या आलेखांमध्ये असतो, निबंधांमध्ये असतो. आलेख ऍक्च्युली काढतात तो, आलेख हा शब्द खरं चुकीचा आहे या ठिकाणी. निबंध सगळे ते त्या स्वरूपाचे निबंध आपल्याला या स्वच्छतागृहांमध्ये वाचायला मिळतात. आणि माझा ना एक समज होता, एक वर्ष दीड वर्षापूर्वीपर्यंत हा समज होता की बाबा रे, फक्त माणसांचं म्हणजे मेल स्वच्छतागृह जे आहेत तिकडेच आपल्याला अशा स्वरूपाचे निबंध वाचायला मिळतात. माझी एक लिस्नर होती, फिमेल लिस्नर, तिने स्पष्ट सांगितलं असं काही नाही, आपल्या महिलांच्या स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या असतात, वाचायला मिळतात, आणि त्या फक्त पुरुष येऊन लिहितात असं त्यांनी सांगितलं होतं. आय डोंट नो कसं काय पुरुष तिकडे एंट्री मारतात, पण तरी हा खुलासा त्यांनी त्यावेळेला केला होता. असो, सध्या झालं काय माहिती आहे का, नाशिकच्या बऱ्याचशा स्वच्छतागृहांना अस्वच्छतेला सामोरं जावं लागतंय. ही तर त्यांना अक्षरशः नशिबानं घेऊन आलेली गोष्ट आहे. स्वच्छतागृह होणं म्हणजे अस्वच्छ राहणं. पण खूप मोठे मोठे महाभयंकर असे प्रॉब्लेम्स सतावत आहेत या सगळ्या नाशिकच्या स्वच्छतागृहांना. या सगळ्या समस्यांबद्दल बोलूयात थोडा स्वाद. कियन कास है जी हजूरी, एक खूबसूरत सा रोमॅन्टिक ट्रॅक, एन्जॉय बजाते राहो.